वैसे 13 तो नहीं, अभी फिलहाल 8 ही हुआ है। 8 के घंटे में एंट्री मार ली है ना हमने।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक के साथ आपकी बातें चल रही है। शोरचा शेवटचा तासामध्ये आपण एंट्री मार लिए आणि रोज डे सेलिब्रेट करतोय आपण, म्हणजे रोज डे फक्त सेलिब्रेट करताच इकडे स्टुडिओमध्ये मस्त घमघमाट पसरलाय, तो म्हणजे तुमच्या कॉल्सचा। आणि इकडे छान छान आपल्या आपल्या फिलिंग्स व्यक्त करतायत। तुम्हाला मी विचारलं होतं की तुम्हाला कुणाला रोज द्यायला आवडेल किंवा कुणाकडनं रोज रिसीव्ह करायला आवडेल। मस्त मस्त आन्सर्स येत आहेत माझ्याकडे। नमस्कार,
मी चंद्रकांत कांबळे बोलतो मॅडम। हा मॅडम, रोज द्यायला?
हा, तुम्हाला कुणाला रोज द्यायचंय?
सिमरन मॅडम।
सिमरनला?
हो, तुम्हाला कॉल केला होता दिन आता।
हो, म्हणजे तुम्हीच आहात का ते चंद्रकांत?
हो मॅडम।
अरे वा, ओके, मग कुठला रोज द्यायचंय तुम्हाला तिला?
गुलाबी रंगाचं मॅडम।
गुलाबी रंगाचं द्यायचंय। गुलाबी तुमचा आवडीचा आहे की सिमरनच्या आवडीचा?
दोघांचा मॅडम।
ओके ओके, आणि तुम्हाला कुणाकडनं रोज मिळवायचंय? ऑब्व्हियसली सिमरन कडनंच ना।
सिमरन कडनं।
देख लिया ना, चंद्रकांत और सिमरन इन दोनों का रोज एक दूसरे तक पहुंच गया। तुमचा रोज कुणाला जाणार आहे किंवा तुम्हाला कुणाकडनं रोज येणार आहे सांगा मला कॉल करून, की तुम्हाला कुणाला रोज देण्याची इच्छा आहे। 9607007935 वर 9607007935 माझा नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करून सांगायचंय कुणाला रोज द्यायचंय किंवा कुणाकडनं रोज मिळवायचंय। अरे यार, मस्त टाइमपास मज्जा म्हणून आपण सेलिब्रेट करू शकतो ना। बाकी वेस्टर्न कल्चर वगैरे सगळं गेलं उडत मस्त मज्जा येते आणि तेच जास्त महत्वाचं आहे। सुखी राहायला आपल्याला कुठलेही ऑप्शन्स चांगलेच असतात। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।